श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकाचं निरूपण, विस्तृत निरूपण सुरू आहे। मागील 4 दिवसापासून आपण हे निरूपण घेतोय, त्याचा आज उर्वरित भाग म्हणजे शेवटला भाग घेणार। श्लोक सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रजः अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। सर्व धर्म अधर्म यास उत्तरदायी असलेला अज्ञान त्याचा तू त्याग कर, त्याग करून मला एकट्याला शरण ये, आणि मला एकट्याला शरण आला म्हणजे मग मी तुला सर्व पापातून मुक्त करील आणि मोक्षाची स्थिती तुला देईल, तू घाबरू नकोस। ह्याच्यावरचं सरळ भावपूर्ण निरूपण 2 दिवस झाल्यानंतर मग माऊलीने सांगायला सुरुवात केली की कशाप्रकारे गीता हा ग्रंथ वेदांपेक्षा एका दृष्टीने श्रेष्ठ, कारण गीतेचे अधिकारी सर्वच आहे, वेदांचे अधिकारी फक्त 3 वर्ण, ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य, पण ते जे वाक्य आहे किंवा ते जे स्टेटमेंट आहे वेदांचे महत्त्व कमी न होऊ देता माऊलींनी अत्यंत चतुराईने फार सुंदर पद्धतीने असं स्पष्ट करून दाखवलं की वेदाचे मूळ गीता का आहे। कारण एक वृक्ष असतो, त्याला फळ लागते आणि फळानंतर त्यात फळामध्ये बीज येतात, ते बीज आपण संरक्षित करून ठेवतो आणि त्या बीजाला परत पेरतो तर त्या बीजामध्येच एका झाडाची संभावना असते, नाही का? बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी समाये, अशी एक सुंदर ओवी आली होती। कोणत्या अध्यायात मला माहिती नाही, पण ही अशी सुंदर ओवी आपली होती। तर अगदी त्या रूपकाचा इथे उपयोग करून माऊलींनी हे सिद्ध करून दाखवलं की कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड हे 3ही कांड या बीज रूपाने गीतेत येऊन बसलेले आहेत। त्यामुळे गीता जर गीतेचं बीज जर आपण पेरलं तर त्यातून वेदच उगवणार। अशा प्रकारे वेद प्रत्यक्ष येऊन बीज रूपाने गीतेत सामावलेले आहेत। अशा प्रकारे ते सिद्ध केलं की गीता हे वेदांचे मूळ आहे। एवं सकळ सांख्य सिंधू श्री भगवद्गीता प्रबंधू, हा औदार्य आगळा वेदू मूर्तू जाण, हा आगळा वेगळा वेदच आहे, हे वेदाची उदारता आहे, या गीतेची उदारता आहे। एवं सकळ सांख्य सिंधू सर्व ज्ञानाचा सागर श्रीमद भगवद्गीता प्रबंधू, हा ग्रंथ श्रीमद भगवद्गीता सर्व ज्ञानाचा सागर आहे। पण त्याचवेळी काय म्हणतात, वेदू संपन्नू होय ठाई परी कृपणू ऐसा आणू नाही। कितीही संपन्न असले वेद तरी वेदासारखे कृपण कंजूष दुसरं कोणी नाही। जे कानी लागिला तीही वर्णाच्याची, कारण याच्यामध्ये एक न्यून काय आहे, न्यून की फक्त 3 वर्णाच्या लोकांनाच वेदाचा अधिकार आहे। पण गीता माऊली हिने ज्ञानाचा रस्ता सर्रास सर्वांना ज्ञानाचं अन्न छत्र मोकळं करून दिलेलं आहे। आता आज पुढे सांगतात की आता ही गीता माऊली वेद आणि गीता यांच्यामधलं जे काही आहे रिलेशनशिप ते सांगितल्यानंतर आता पुढे या श्लोकाला पूर्णतेकडे नेतात आणि तो भाग आज आपण पाहणार आहोत। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। म्हणोनी वेदाची सुसेव्यता ते हे मूर्त जाण श्री गीता श्री कृष्णे पंडुसुता उपदेशिली परिवत्साचे नी वोरसे दुमते होय घरो देशे जाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण चातकाचिये कणवे मेघू पाणिये सिधावे तेथ चराचर आगवे निवाले जेवी का अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळो वेळा की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनीचा तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा येवळे थोर ओझे फेडिले जगाचे। म्हणून वेदाचे चांगले सेवन करण्यासारखे जे मूर्तिमंत रूप ते हे श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेशलेली श्री गीता आहे। परंतु वासराच्या प्रेमाने लाभणारे गायीचे दुपते जसे घरातील सर्व माणसाच्या उपयोगास येते त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने जगाचा संपूर्ण जगाचा हा उद्धार झाला। परी वत्साचे नि ओरसे दुभते होय घरोद्देशे, ते जे वासरू असतं गाईचं, खरं तर गाईच्या थनात असलेलं दूध त्या वासरासाठी आहे, पण ते वासरू इतकं मुबलक दूध असते की त्या वासराला इतक्याची गरज नसते। तर म्हणून वासराच्या बहाण्याने ते सर्व दूध घरच्या सर्व लोकांना मिळते। जाले पांडवाची निमिषे जगदूध धरणं, याप्रमाणे अर्जुन हे वासरू आहे पण दूध इतकं मुबलक आहे की ते सगळ्या जगाला पुरून उरलेलं आहे। चातकाच्या दयेने मेघ जसा पाणी घेऊन धावून येतो, चातकाला किती गरज आहे, एक थेंब आणि बाकी मिलियन क्युबिक मीटर पाणी जे असतं ते कोणाला मिळतं, सर्वसामान्याला, जंगलाला, मातीला, पिकांना, माणसाला, नद्यांना। तेव्हा असे स्थावर जंगमात्मक जग शांत होते। अथवा अनन्य गतीच्या कमळाकरिता सूर्य वेळोवेळी उदयास येतो की त्याबरोबरच त्रिभुवनातील लोकांच्या डोळ्यांना सुख होते, कारण सर्वांना प्रकाश मिळतो, प्रकाश संश्लेषण होते, सर्व खाद्यपदार्थ निर्माण होतात। त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने लक्ष्मीपती श्रीकृष्णाने गीता माऊलीला प्रकट करून दाखवलेलं, जगाचे जन्म मरणा एवढे ओझे दूर केले। सर्वशासरत्न दीप्ती उजळीता त्रिजगती सूर्य नव्हे लक्ष्मीपती वक्त्राकाशींचा बाप कुळते पवित्र जेथींचा पार्थुया ज्ञाना पात्र जिणे गीता केले स्वतंत्र आवारू जगा हे असो मग तेणे सद्गुरु श्रीकृष्णे पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता पाठी म्हणतसे पांडवा शास्त्र हे मानले की जीवा तेथ येरू म्हणे देवा पुलिया कृपा तरी निधान जोडावया भाग्य घळेगा धनंजया वरी जोडिले भोगावया विपाये होय। तर सर्व शास्त्र रूपी रत्नांचे तेज प्रकट करणारा हा त्रैलोक्यामध्ये लक्ष्मीपतीच्या मुखरूपी आकाशातला गीतारूपी सूर्य आहे, नाही का, जो अर्जुन या गीतारूपी ज्ञानाला योग्य झाला आणि ज्या अर्जुनाने गीता शास्त्र रूपी स्वतंत्र कोट जगाला केला आहे। तो अर्जुन ज्या कुळामध्ये उत्पन्न झाला ते कुळ पवित्र आणि धन्य आहे। बाप कुळ ते पवित्र जिथीचा पार्थू या ज्ञाना पात्र, ते कौरवांचं कुळ, पांडवांचं कुळ, ते कुरुराजांचं कुळ, हे पवित्र कुळ आहे, जेणे गीता केले स्वतंत्र आवारू जगा, सर्व जगाला गीतेचे आवार मोकळे करून दिले। हे राहू द्या, मग त्या सद्गुरू श्रीकृष्णांनी अर्जुनाशी आपल्याशी झालेले ऐक्य परत द्वैताला आणले, म्हणजे अर्जुनाला देह तादात्म्यावर आणले, देह बुद्धीवर आणले असं नसतं केलं तर अर्जुनाने युद्धच केलं नसतं. नंतर देव अर्जुनाला म्हणाले की अर्जुना, हे गीताशास्त्र तुझ्या अंतकरणाला पटले ना? काय विचारतात? अंतकरणाला. मनाला पटले का विचारत नाही, बुद्धीला पटले का विचारत नाही, तर अंतकरणाला पटले का विचारतात. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा आपल्या कृपेने हे शास्त्र मला व्यवस्थित पटले. पाठी म्हणत असे, पांडवा शास्त्र हे मिनली की जीवा, तेथ येरू म्हणे देवा आपुलिया कृपा. तुमच्या कृपेनेच हे शक्य झाले. तर अर्जुना, ठेवा प्राप्त होण्याला भाग्य लागते, परंतु प्राप्त झालेला ठेवा भोगण्याचे भाग्य हे क्वचितच असते. किती महत्त्वाची गोष्ट सांगतात की ठेवा प्राप्त करायला भाग्य लागते, तरी निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजया. प्रत्येकाला ठेवा प्राप्त होत नाही, प्रत्येकाला धन प्राप्त होत नाही, कीर्ती प्राप्त होत नाही, यश प्राप्त होत नाही, तर हे प्राप्त होण्यासाठी पूर्वश्रमीचे, पूर्वजन्मीचे, प्रारब्धाचे खूप खूप भाग्य लागते. परी जोडिले भोगावया विपाये होय, पण ते जोडलं जर असेल, ते जोडलेल्यालाही खर्च करण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी भाग्य लागते. खूप लोकांना धन जोडता येते, पण धन कसं खर्च करावं? कृपण, किती सुंदर शब्द वापरतात माऊली, कृपण, कंजूष. आपल्या शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गोष्टी येतात, एक कंजूष मारवाडी था, आणि ब्राह्मणांसाठी बिचाऱ्यांसाठी एक गरीब ब्राह्मण था, नाही का? ब्राह्मणाची पेंटिंग कशी केली जाते, एक गरीब ब्राह्मण था, आणि एखादा सेठ असेल तर एक धनवान सेठ था, लेकिन बहुत कंजूष था. याचा अर्थ असा झाला की धन प्राप्त करणे आणि धनाचा उपभोग घेणे. एखाद्याकडे एक पैसा नसेल, पण मनाने तो खूप श्रीमंत असू शकतो, आनंद लुटू शकतो. त्याला जर एक वेळचा एक 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 भाकर जर मिळाली असेल, किंवा एक तुकडा जर मिळाला असेल, त्यात तो अपार आनंद लुटू शकतो. आणि दुसऱ्याकडे तिजोऱ्या भरल्या असतील, पण हार्टचा पेशंट असेल, डायबिटीजचा पेशंट असेल, अरे एक वाटी बासुंदीसुद्धा पिऊ शकत नाही, आहे की नाही गंमत? तर हे भोगण्यासाठी तर सुद्धा भाग्य लागते. पै क्षीरसागरा येवढे अविरजी दुधाचे भांडे, सुरासुरा केवढे मथी ताजाले, ते सायासही फळाले, जे अमृतही डोळा देखिले, परीवरिली चुकले जतने ते, तेथ अमरत्वा ओगरिले, ते मरणाची लागी जाले, भोगो नेणता जोडले ऐसे आहे. नहुषु स्वर्गाधिपती जाहला, परी रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेण सिकाई. म्हणोनी बहुत पुण्य तुआ केले तेणे धनंजया, आजी शास्त्र राजा या जालासी विशो. क्षीर समुद्रा एवढे विरजले न जाणारे दुधाचे भांडे, ज्याच्यात विरजन घालता येत नाही, क्षीर समुद्रा एवढा, तर ते क्षीर समुद्रा एवढा भांडे, ते मंथन करताना देवाला आणि राक्षसांना केवढे परिश्रम पडलेत, त्या केलेल्या कष्टांना देखील फळ आले. काय फळ आले? की त्यातून अमृत निर्माण झालं, देव आणि दानव यांना आपल्या डोळ्यांनी अमृत पाहता आलं, परंतु नंतर ज्या अमृताचे रक्षण करायचे ते दैत्य चुकले, आणि देवांना ते प्राप्त झाले, कारण देवांना ते भोगता आलं, रक्षण करता आलं. तेव्हा जे अमृत म्हणजे अमरत्व येण्याकरता वाढले, ते अमृत दैत्यांच्या मरणाला कारण झाले. तेव्हा प्राप्त झालेले कसे भोगावे हे माहीत नसले, म्हणजे ते असे होते. नुहुष राजा नहुष राजा हा स्वर्गाचा मालक झाला होता, परंतु तेथे वर्तन कसे करावे, तिथला डिसिप्लिन, तिथला ऑर्गनायझेशन सेन्स हे काहीच त्याला माहीत नव्हतं, आणि हे माहीत नसल्यामुळे त्याच्या हातून चुका झाल्यात, आणि चुका झाल्यामुळे तो काय झाला, तो भुजंग झाला, सर्प झाला, हे तुला माहीत आहे ना अर्जुना। म्हणून अर्जुना, तू पुष्कळ पुण्य केलेस, त्यामुळे आज गीतारूपी श्रेष्ठ शास्त्र तू ऐकण्याला पात्र झाला आहेस। आता पुढे काय म्हणायचं असेल देवाला, की पात्र तर झाला, ठेवा प्राप्त झाला, पण आता याचं आचरण करण्या एवढा योग्य हो, हे फक्त अर्जुनाला बोलून, अर्जुनाला इंगित करून बोललेले नाही देव, हे आपल्याला पण लागू पडतं। पूर्ण ज्ञानेश्वरी वाचून झाली, दररोज ऐकली, काही लोकांनी दिवसातून 3-3 वेळा 4-4 वेळा ऐकली, पण खरोखर आता हा जो ठेवा, हे जे अमृत प्राप्त झालं, या ठेव्याला वृद्धिगत करणे किंवा या ठेव्याचा उपभोग घेणे कधी होईल, एकतरी ओवी अनुभवावी, जेव्हा एखाद्या ओवीचा आपण अनुभव घेऊ शकू, नुसतं या कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडलं, किंवा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा ऐकलं आणि आम्ही ज्ञानेश्वरी ऐकतो याचं समाधान मिळवलं, तसं नाही। ज्ञानेश्वरी हा अनुभवजन्य विषय आहे, अनुभव घेण्याचा विषय आहे। तरी याची शास्त्राचेनी संप्रदाये पांघुरौनी शास्त्रार्थू हा निकेनी अनुष्ठी हो एरवी अमृत मंथना सारिखे होईल अर्जुना जरी रिघसी अनुष्ठाना संप्रदाये मिण गाय धड जोडे गोमटी ते तैची पिवो ये किरीटी जै जाणिजे हातवटी सांजीवणीची तैसा गुरु प्रसन्न होये शिष्य विद्या ही कीरलाहे परीते फळे संप्रदाये उपासिलिया म्हणोनी शास्त्री जोईये उची तू संप्रदायो आहे तो ऐकाता बहुवे आदरेसी। तर याच शास्त्राचा संप्रदाय, संप्रदाय अंगीकारून म्हणजे हे शास्त्र अनुसरून आपल्या अनुभवात आणून आपल्या आचरणात आणून या शास्त्रार्थाचे चांगल्या रीतीने आचरण कर, नाहीतर अर्जुना काय होईल, संप्रदायाशिवाय जर तू या शास्त्रार्थाचे अनुष्ठान करायला लागशील तर अमृत मंथनासारखी स्थिती होईल, म्हणजे याचं अनुसरण, याचं अंगीकरण न करता नुसतेच संस्कृतचे शब्द बडबड पोपट पंचीसारखं मिठ्ठूसारखं बोलायला लागलो तर हे अनुष्ठान तर होईल पण अनुसरण होणार नाही, याचा संप्रदाय म्हटला जाणार नाही। संप्रदाय कशाला म्हणतात, जेव्हा कोणत्याही एखाद्या गोष्टीला आपण आचरणात आणतो, ऑपरेशनलाइज करतो, एक्झिक्यूट करतो, कोणतेही प्रिन्सिपल्स, कोणतेही सिद्धांत जेव्हा आपण एक्झिक्यूट करतो तेव्हा ते त्यातून संप्रदाय निर्माण होतो किंवा त्याला आचरण असे म्हणतात, आणि ते नुसते आचरण आपण करत नाही तर आपल्याला पाहणारे, आपल्या पाठी असणारे आपले मुलं बाळं, घरची मंडळी, अवतीभवतीचे लोक, मित्रमंडळी जे तुम्हाला पाहतात, तुम्हाला आदर्श मानतात, ते सुद्धा हळूहळू तुम्हाला फॉलो करू लागतात। तर असं जर केलं नाही तर अमृत मंथनासारखं होईल। अमृत तर पहिल्यांदा राक्षसांच्या हाती लागलं, पण त्यांना माहीतच नव्हतं हे काय। गाय चांगली धड प्राप्त झाली असता तिचे दूध तेव्हाच पिता येते की जेव्हा दूध काढण्याची हातोटी आपल्याला माहिती असते, नाहीतर गाय, गाईला चारा दिला, गाईचं वासरू पिलं, पण त्या धनातून दूध कसं काढायचं हे माहीत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे। त्याप्रमाणे गुरु संपन्न होतील आणि शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल, परंतु त्या विद्येचे संप्रदायपूर्वक अनुष्ठान कसे करायचे जर ते माहीत नसेल त्या शिष्याला, तर मग अशा विद्येचा, अशा ज्ञानाचा काही उपयोग होत नाही। म्हणून या गीताशास्त्रामध्ये जो योग्य संप्रदाय आहे तो आता तुला चांगला आदरपूर्वक सांगतो, तो पुढच्या भागात आपण ऐकणार आहोत। तर मंडळी, अशा प्रकारे हा जो महत्त्वाचा श्लोक सर्वधर्मान परित्यज्य, सर्वधर्मांचा परित्याग करून मामेकम शरणम रजा, हा जो 66वा श्लोक अत्यंत महत्त्वाचा श्लोक, यापुढची सगळे श्लोक आता असेच येणार आहे आणि अत्यंत सारगर्भित अर्थगर्भित असे ते श्लोक असणार आहेत। यापुढे देव म्हणतात की नुसतं ऐकून अनुष्ठान करून काय होणार नाही, वर्षभर ज्ञानेश्वरी ऐकली विदाउट फेल, एकही दिवस न चुकता ज्ञानेश्वरी टाकणाऱ्यांनी टाकली, ऐकणाऱ्यांनी ऐकली, न चुकता सगळं घडलं तेही देवाच्याच कृपेने, पण आता नुसतं ऐकून होणार नाही, तर हे अनुष्ठान तर झालं, अनुष्ठानानंतर आता याचा संप्रदायपूर्वक याचं आचरण कसं करावं याचे कित्ते पुढच्या भागात आपल्याला मिळणार आहे। तो 67व्या श्लोकापासूनचा भाग तो उद्या आपण घेऊ, आज आपण इथेच थांबूया।
कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।